चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखरेची किमान विक्री किंमत 3600 रुपये प्रति क्विंटल करण्याची मागणी। साखरेचा उत्पादन खर्च 3400 ते 3500 च्या आसपास आहे, तर बाजारात साखरेचा भाव 3100 रुपये प्रति क्विंटल आहे। शासनानं साखरेची किमान विक्री किंमत 3600 रुपये प्रति क्विंटल करावी अशी मागणी श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी केली। निवृत्तीनगर येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या 34व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभावेळी ते बोलत होते। हा समारंभ कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक भगवंत घोलप तसंच त्यांच्या पत्नी पुष्पाताई अशोक घोलप यांच्या हस्ते पार पडला। शेरकर म्हणाले, ऊस उत्पादकांच्या दृष्टीनं अडचणीची बाब म्हणजे खोडवा आणि लागणीच्या उसाला हुमणी किडीचा प्रादुर्भाव होत आहे। त्यासाठी विघ्नहर कारखाना ऊस विकास विभागामार्फत योग्य मार्गदर्शन करत आहे। विघ्नहर सहकारी साखर कारखान्याकडून भुंगेरे गोळा करण्यासाठी मोहीम राबवली, त्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव कमी झाला आहे। ते पुढे म्हणाले, 34व्या गळीत हंगामाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे। मंत्री समितीच्या बैठकीनंतर गाळप हंगाम सुरू करण्याची तारीख निश्चित होणार आहे। विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात यंदा सुमारे 8 लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं। यावेळी व्हॉइस चेअरमन भगवंत घोलप यांनी मनोगत व्यक्त केलं। स्वागत कार्यकारी संचालक राजेंद्र जंगले यांनी केलं, सूत्रसंचालन सुहास शेटे यांनी केलं, तर देवेंद्र खिलारी यांनी आभार मानले। याप्रसंगी सुमित्राताई शेरकर, जय हिंदचे तात्यासाहेब गुंजाळ, नंदूकाका शेरकर, गणपत शेटे, पांडुरंग गाडगे, रवींद्र माळी, वैभव कोरडे, प्रदीप थोरवे, अजित परदेशी, हाजरा इनामदार, अर्चना भुजबळ, तान्हाजी बेनके, संभाजी पोखरकर, वल्लभ शेळके, जानकू डावखर, रामदास बोरहाडे, गजानन हाडवळे, विजय भोर, विवेक काकडे, रामदास महाबरे आदी उपस्थित होते। विघ्नहर कारखान्यास यावर्षी नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज नवी दिल्ली यांच्याकडून उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेबद्दलचा देशातील पहिल्या क्रमांकाचा सलग 3र्यांदा पुरस्कार मिळाला आहे। याबद्दल कारखान्याचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे।